पहिले राजे अध्याय 5 हिराम राजा बरोबर शलमोनाचा करार। हिराम हा सोराचा म्हणजे तायरचा राजा होता। त्याने आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले कारण त्याने ऐकले होते की शलमोनाचा अभिषेक होऊन त्याच्या वडिलांच्या जागेवर राजा झाला आहे। त्याचे दाविदाशी सख्य होते। सलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला, तुम्हास माहित आहे माझे वडील दाविद सतत युद्धात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही। सर्व शत्रूंना पायदळी तुडवीपर्यंत ते थांबले होते, परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे। मला आता शत्रू किंवा अरिष्ट राहिले नाही। परमेश्वराने माझे वडील दाविदाला वचन दिले होते। परमेश्वराने सांगितले होते, तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन, तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील। त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधण्याची माझी योजना आहे। तर आता माझ्यासाठी तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा, तेथील गंधसरूची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा। माझेही चाकर मी त्यांच्या बरोबर पाठवीन। तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन। तुम्हास माहीत आहे की आमचे लोक तुमच्या सिदोनी लोकां इतके कुशल नाहीत। हिरामाला शलमोनाचे शब्द ऐकून फार आनंद झाला व तो म्हणाला, दाविदाला एवढा ज्ञानी पुत्र या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो। मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला, तुझे म्हणणे मला कळले, देवदार आणि गंधसरूची तुला हवी तितकी झाडे मी तुझ्या इच्छेप्रमाणे देईन। माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील, मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरून ते आणतील। तेथे ते तराफे सोडवले जातील, मग तेथून तू घे। माझ्या सेवकांना अन्न पुरवठा तू दिला तो माझ्या इच्छेनुसार पुरेसा असेल। हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरू व देवदारूची लाकडे पुरवली। शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 20,000 कोर गहू आणि 20 कोर शुद्ध तेल दिले। परमेश्वराने शलमोनाला कबूल केल्याप्रमाणे त्याने त्यास शहाणपण दिले आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले। या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला। शलमोन राजाने सर्व इस्रायल लोकांवर वेठबिगार बसवला, यासाठी 30,000 माणसे नेमली। अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले। प्रत्येक गटात 10,000 माणसे होती। प्रत्येक गट लबानोनात 1 महिना काम करी आणि घरी परतून 2 महिने आराम करत। 80,000 लुकास शलमोन राजाने डोंगराळ भागात कामाला लावले। त्यांना पाथरवटाचे काम होते। दगड वाहून नेणारी माणसे 70,000 होती। शलमोनाच्या कामावरील मुख्य अंमलदाराखेरीज आणखी 3,300 अधिकारी कामकरी लोकांवर देखरेख करण्यास नेमले होते। त्यांना शलमोन राजाने मोठे मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कापायला सांगितले। ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले। मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबली येथल्या लोकांनी ते चांगले घडवले। मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले।